चीनी मंडी .com पॉडकास्ट।
साखर आयुक्तांचा 3 कारखान्यांना अल्टीमेटम। उत्तर प्रदेशातील 3 साखर कारखान्यांकडे ऊस शेतकऱ्यांचे 545 करोड रुपये देय आहेत। ही थकबाकी शेतकऱ्यांना न दिल्यानं त्यांच्यात नाराजी आहे आणि यासाठी ते राज्य सरकारला दोषी मानत आहेत। यामुळं देवीपाटण मंडलचे आयुक्त महेंद्र कुमार यांनी या 3 कारखान्यांना अल्टीमेटम दिला आहे। तसंच या क्षेत्रातला ऊस इतर कारखान्यांना पुरवला जावा असा प्रस्तावही कुमार यांनी शासनाला पाठवला आहे। यामधील चिलवरिया साखर कारखान्यानं केवळ 18% थकबाकी दिली आहे। इटाई मैदा आणि कुंदरखी कारखान्यांनी अनुक्रमे 54% आणि 49% थकबाकी भागवली आहे। ऊस आयुक्त यांनी सांगितलं की मंडलद्वारा ऊस शेतकऱ्यांचे 545 करोड रुपये देय आहेत। त्यापैकी 400 करोड रुपये चिलवरिया, इटाई मैदा आणि बजाज कुंदरखी या कारखान्यांकडे बाकी आहेत।